सुपरहिट गाने के बाद मैं आकांक्षा यहाँ पर फिर एक बार हाजिर हो चुकी हूँ आपसे बातें करने के लिए ओनली ऑन सुपरहिट्स 93.5 रेड एफएम। लाइट्स कैमरा एक्शन सेलेब कट्टा सेलेब कट्ट्यावर आज आपल्या गप्पा सुरू आहेत. मुळशी पॅटर्न देऊळबंद मूवीचे ऍक्टर डिरेक्टर प्रवीण तरडेन सोबत. आणि प्रवीण सर, मला आता हे विचारायचं, जसं देऊळबंद 2 तुम्ही अनाउन्समेंट तर केलेली आहे, पण सध्या सिच्युएशन बाहेर कशी आहे हे तुम्हालाही माहिती आहे, तर मग शूटिंग आणि ते कधी सुरू होणार आहे, कसं सुरू होणार आहे?
मुळात मी 2020 हे शूटिंग किंवा गर्दी करण्याचं वर्ष आम्ही पकडलेलंच नाहीये. 2021 जानेवारीमध्ये या सिनेमाचं शूटिंग सुरू होईल आणि 6 महिन्यांनी आम्ही सिनेमा रिलीज करू. 2020 मध्ये घरी बसल्या बसल्या कथा पटकथा संवाद स्क्रिप्टची बांधणी जी ऑलरेडी झालेली आहे पण अजून चांगली करणे, उत्तम कास्टिंग करणे, उत्तम टेक्निकल टीम गोळा करणे, शेतकऱ्यांविषयीचे अनेक शेती तज्ज्ञांना भेटणे, फोनवरून बोलणे, अशा गोष्टी करून शेतकऱ्यांसाठी किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर परफेक्ट सोल्युशन देण्याचा या चित्रपटातून मी प्रयत्न करेल 100%.
सध्या सगळ्यांनीच खरं तर हे ठरवायला हवंय की 2020 मध्ये जितकं घरून काम करता येईल तेवढं घरून काम करा. जोपर्यंत सिच्युएशन नीट होत नाहीये तोपर्यंत आपण सगळ्यांनी स्वतःची जबाबदारी समजूनच वागायचं आहे, रूल्स फॉलो करायचे आहेत, बाहेर पडताना मास्क लावायला विसरायचं नाहीये, सॅनिटायझरचा वापर करायला विसरायचं नाहीये. आपल्या गप्पा आणखी सुद्धा प्रवीण तरडे सरांसोबत अशाच कंटिन्यू राहणार आहेत, बट आफ्टर सम सुपरहिट ट्रॅक्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.